It's starting, does it?
It's starting.
Yes. Pujanaya Pante Tamabandhu Ani Bhagini No Jai Bhim. You can't imagine what a different experience this is for me.
माझ्यासाठी हा अनुभव किती विशेष आहे ह्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही.
In England we can't sit outside and have Dhamma talk.
इंग्लंड मध्ये असं बाहेर बसून धम्म प्रवचन आम्हाला ऐकायला मिळत
नाही. आणि
इंग्लंड मध्ये जेव्हा लोक एकत्र येतात होऊ शकतं 100-100 लोक एकत्र येतात.
And maybe we have one flower.
आणि होऊ शकतं आम्हाला एखादं फुल मिळतंय.
But here we have several thousand, we have hundreds of garlands.
आता इथे मात्र शेकडो हार मिळतात.
And such a warm welcome.
आणि एवढं भावपूर्ण स्वागत आपण करता.
And I really feel I've been welcomed very, very warmly indeed.
आणि म्हणून मला खरोखरच मनापासून वाटतं की खूप उबदारपणे आपण माझं स्वागत केलंय.
And I must admit I feel like a flower opening in the sun of your welcome.
आणि म्हणून तुमच्या स्वागताच्या सूर्यप्रकाशात उमलणाऱ्या फुलासारखं मला वाटतंय.
So I'm very appreciative also of the welcome that you have given us, Bhantes.
आणि भंतेजींनी जे आम्हाला त्यांचं उपस्थिती आहे ती सुद्धा स्वागत योग्य आहे.
And thank you for allowing us to use these premises.
आणि भंतेजींचा मी आभार मानतो की त्यांनी हा परिसर वापरण्यासाठी आपल्याला संधी दिली.
You know from everything you may have heard me say, I care very much about the unity of Buddhism.
तर मला सर्वात जास्त महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे सर्व बौद्धांची एकता माझ्यासाठी सर्वात महत्वाची.
इट्स वंडरफुल दॅट बुद्धिस्ट कॅन कोऑपरेट टुगेदर व्हॉटएव्हर ग्रुप दे कम फ्रॉम.
तर आपण कोणत्याही गटाचे बौद्ध का असेना आपण एकमेकाशी सहकार्य करतो ही फार महत्वाची गोष्ट आहे.
वी मे हॅव डिफरंट ट्रेडिशन्स, वी मे हॅव डिफरंट वेज ऑफ डूइंग थिंग्स.
आपण वेगळ्या परंपरेमधून आलेलो असू, आपण वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत असू,
but we should cooperate together.
परंतु आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे.
We've got so much work to do, we can't waste time quarreling with each other.
आपल्याला खूप काही काम करायचं आहे आणि म्हणून आपण एकमेकांशी भांडण्यात वेळ घालवू शकत नाही.
So I very much appreciate the spirit in which you've welcomed us today.
आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण आमचं स्वागत केलंय त्याबद्दल मला खूप खूप आनंद होतोय.
United we can change India.
आपण जर एक असू तर आपण भारताचं परिवर्तन करू शकतो.
Divided we can do nothing.
आणि जर आपण वेगवेगळे राहिलो तर आपण काहीच करू शकणार नाही.
So let's hope that we can cooperate more and more and more in the future.
आणि म्हणून आपण आशा करूया की भविष्यात सुद्धा अधिकाधिक आपण एकमेकांना सहकार्य करूया.
And I noticed that there were garlands from many different groups throughout Ulasnagar.
आणि मला हे लक्षात आलंय की अनेक वेगवेगळ्या संघटनांकडून मला हार देण्यात आलाय.
So again we're cooperating together.
आणि परत इथे सुद्धा आपण एकमेकांना सहकार्य करत आहोत.
And this we must do.
आणि ही गोष्ट आपण केलीच पाहिजे.
There's so much work to do.
खूप काही काम करणं अजून बाकी आहे.
Babasaheb wanted the whole of India to be Buddhist.
बाबासाहेबांना संपूर्ण भारत बौद्ध पाहिजे होता.
There are 100 crore Indians.
100 करोड भारतीय आहेत.
2 crore are Buddhist.
2 करोड बौद्ध आहेत.
There are 98 crore of Indians still to be converted to Buddhism.
आणि 98 करोड बौद्ध आहे जे अजून बौद्ध भारतीय आहे जे अजून बौद्ध धर्मात धर्मांतरित झाले नाही.
We can't waste time quarreling.
म्हणून आपण भांडण करण्यात वेळ वाया घालवू शकत
नाही. We can't waste time arguing with each other.
एकमेकांशी वाद घालण्यामध्ये आपण वेळ घालवू शकत नाही.
We need to work together to change India.
आपण एकमेकांसोबत काम केलं पाहिजे भारताला बदलण्यासाठी.
And you in Ulasnagar have given a real example to the whole of India of cooperation.
आणि सहकार्याचं अतिशय चांगलं उदाहरण संपूर्ण भारतासाठी उल्हासनगरने दिलेलं आहे.
I go in India from now on, I shall say you should be like the Buddhist Ullasnagar.
जेव जिथे कुठे मी भारतात जाईल याच्यानंतर तेव्हा लोकांना सांगेल की उल्हासनगर सारखं सहकार्याचं उदाहरण तुम्ही दाखवा.
The Buddhists of Ullasnagar come together, they work together.
उल्हासनगरचे बौद्ध एकत्र आले आणि एकत्रितपणे त्यांनी हे काम केलंय.
And they're an example to all Buddhists all over India.
आणि हे भारताच्या सर्व बौद्धांसाठी उदाहरण आहे.
We've got such important work to do together.
आपणास अतिशय महत्त्वाचं काम एकत्रितपणे करायचं आहे.
Baba Sahib chose Buddhism as the religion for the world.
बाबा साहेबांनी बौद्ध धर्म हा जगाचा धर्म म्हणून स्वीकारला आहे.
He believed that the Buddha Dhamma was the only basis for liberty, equality and fraternity.
त्यांचा हा विश्वास होता की समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वासाठी बौद्ध धर्म हा एकमेव आधार आहे.
He believed that if people practiced the Buddha Dhamma, they would naturally begin to behave towards each other on the basis of liberty, equality and fraternity.
त्यांचा हा विश्वास होता की जर लोकांनी बौद्ध धर्माचं आचरण केलं तर अगदी स्वाभाविकपणे ते समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचं पालन करतील.
He looked at all world religions.
त्यांनी सर्व जागतिक धर्मांचा अभ्यास केला.
He studied very deeply.
त्यांनी अतिशय सखोलतेने अभ्यास केला.
And he saw that the Buddha Dhamma was the only world religion that had liberty, equality and fraternity at its heart.
आणि त्यांनी हे पाहिलं की बौद्ध धर्म हा असा एकमेव धर्म आहे ज्याच्या हृदयाशी समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व आहे.
He saw that the Buddha Dhamma would help people to change their minds so that they could live in accordance with liberty, equality and fraternity.
आणि त्यांनी ही गोष्ट पाहिली की बुद्ध धर्मामध्ये माणसाच्या मनाचं परिवर्तन करण्याची सामर्थ्य आहे जेणेकरून हे सर्व लोक समता स्वातंत्र्य बंधुत्वाचं पालन करू शकतात.
That's why he chose the Buddha Dhamma.
आणि ह्यासाठीच त्यांनी बुद्ध धर्माची निवड केली.
He knew that the real reform is the reform of the mind.
त्यांना हे माहित होतं की खरं परिवर्तन जे आहे ते मनाचं परिवर्तन आहे.
If India is to change, the minds of every citizen need to change.
जर भारताला बदलायचं असेल तर प्रत्येक नागरिकाचं मन बदललं पाहिजे.
And the Buddha Dhamma is the way in which that change can take place.
आणि बौद्ध धर्म असा एक मार्ग आहे ज्यामध्ये हे मन परिवर्तन होऊ शकतं.
Babasaheb wanted liberty, equality and fraternity for every Indian citizen.
बाबासाहेबांना समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व प्रत्येक भारतीयासाठी पाहिजे होतं.
He therefore wanted the Buddha Dhamma for every Indian citizen.
आणि म्हणून प्रत्येक भारतीय आणि बौद्ध व्हावं असं त्यांना वाटत होतं.
He wanted a Buddhist India.
आणि त्यांना बौद्ध भारत पाहिजे होता.
This is something we should bear strongly in our minds.
आणि ही अशी गोष्ट आहे आपण प्रत्येकाने आपल्या मनात ठेवली पाहिजे.
We can feel proud of ourselves.
आपल्याला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे.
We found the Buddha Dhamma.
आपल्याला बौद्ध धर्म सापडलाय.
But we should not be satisfied.
परंतु आपण समाधानी मात्र असता कामा नये.
The work is not complete.
जग काही परिपूर्ण झालेलं नाही.
There's so much more to do.
खूप काही अजून करायचं आहे.
And we're just approaching the 50th anniversary of Baba Saheb's conversion.
बाबा साहेबांच्या धर्मांतराचं सुवर्ण महोत्सव जवळच येत आहे.
So this is a big opportunity for us to relaunch the work of conversion.
आणि म्हणून आपल्यासाठी ही फार महत्त्वाची संधी आहे की आपण धर्मांतराची चळवळ जी आहे परत एकदा गतिमान केली पाहिजे.
This is something deeply serious for every one of us.
आणि ही गोष्ट आपल्या प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची आहे, गंभीर अशी गोष्ट आहे.
While there are so few Buddhists, we can't make much of an impact on India.
आपण जेव्हा फार थोडे बौद्ध असू केवळ थोडे बौद्ध संपूर्ण भारतावर परिणाम करू शकत नाही.
The forces of counter revolution are always with us.
प्रतिक्रांती जी शक्ती आहे ते नेहमीच आपल्या विरोधात असते.
There have to be enough people who are Buddhists to change the whole atmosphere of this great country.
या महान देशाचं वातावरण जर बदलायचं असेल तर पुरेसे बौद्ध आवश्यक आहेत.
So we have to take advantage of this 50th anniversary that's coming up in order to change India.
म्हणून येणाऱ्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे आपण संधी साधली पाहिजे आणि संपूर्ण भारतीयांना आपण बौद्धमय केलं पाहिजे.
So who is going to do this work?
तर हे कार्य कोण करणार आहे?
Is it me?
हा मी आहे का?
I'm not even an Indian.
मी तर भारतीय सुद्धा नाही.
I just come here for 3 months every year.
मी वर्षातून 3 महिने इकडे येतो.
I'm therefore 25% Indian.
म्हणून मी 25% भारतीय आहे.
But I'm not an Indian. I don't live here all the time.
पण मी काय भारतीय नाही, प्रत्येक वेळेस मी इथे राहत नाही.
So who has to do the work?
म्हणून हे काम कोणी केलं पाहिजे?
Is it going to be the Bhantes?
हे काय भंतेजींचं काम आहे?
Are you going to leave it all to them?
आणि हे सगळं काम आपण केवळ भंतेजींवर सोडणार आहोत?
Is it our dharma chores? Are you going to leave it all to us?
Who
has to do the work?
Swayam. Swataha.
Oneself. Each of you. The work of conversion is in your hands.
धर्मांतराचं जे कार्य आहे तुमच्या हाती आहे.
You can't leave it to others.
इतरांसाठी आपण ते सोडू शकत नाही.
Every Buddhist needs to engage in the work of converting India.
प्रत्येक बौद्धाने भारताला बौद्धमय करण्याच्या कार्यामध्ये स्वतःला लावलं पाहिजे.
So I hope that you think about this very deeply.
आणि मला आशा आहे की ह्या गोष्टीवर तुम्ही गंभीरतेने विचार करा.
The future of Buddhism in India is in your hands.
भारतातील बौद्ध धर्माचं भविष्य तुमच्या हातात आहे.
The future of the Buddhist India that Babasaheb dreamed of is in your hands.
बाबासाहेबांनी ज्या बौद्ध भारताचं स्वप्न पाहिलं ते स्वप्न तुमच्या हातात आहे.
If Buddhists don't do it, nobody will do it.
जर बौद्ध हे करू शकले नाही तर दुसरं कोणीच करणार नाही.
Not just one or two Buddhists, but all Buddhists.
केवळ एक किंवा दोन बौद्धांचं हे काम नाही, सर्व बौद्धांचं आहे.
It's in your hands.
हे तुमच्या हाती आहे.
So if you want to change India, if you want to produce a Buddhist India, how are you going to do it?
जर आपल्याला बौद्ध भारत बनवायचा असेल तर आपण हे कसं करणार?
I'm sure you all share this aim with me.
आणि मला आशा खात्री आहे की ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टींशी आपण माझ्याशी सहमत असाल.
I'm sure you all want to see a Buddhist India.
आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा बौद्ध भारत पाहिजे आहे.
And I'm sure that you all accept that it's you that must do the work.
आणि मला आशा आहे खात्री आहे की हे कार्य करण्यासाठी तुम्ही या स्वीकाराल.
But how are you going to do it?
परंतु हे कार्य तुम्ही कसं करणार आहात?
If you're going to undertake something very big, you need to think very carefully.
जर एखादं मोठं काम आपल्याला हाती घ्यायचं असेल तर आपल्याला अतिशय काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.
You need a proper plan.
आपल्याकडे एक योग्य नियोजन असलं पाहिजे.
If you want to do anything, if you want to pass an exam, you've got to plan carefully.
जर आपल्याला परीक्षा पास करायची असेल तर आपल्याला काळजीपूर्वक नियोजन करावं लागतं.
If you want to pass an exam, you have to know what the syllabus is.
जर तुम्हाला परीक्षा पास करायची असेल तर अभ्यासक्रम काय आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे.
You need to know what time you're going to study each day, what subjects you're going to study each day.
आणि तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की दररोज तुम्ही अभ्यास कसा करणार आहात, कोणत्या विषयाचा करणार आहात.
You need to find out what the examiners are going to ask you.
आणि तुम्हाला हे सुद्धा माहित असलं पाहिजे की परीक्षेत कोणता प्रश्न येणार आहे.
You need to plan out your time and apply yourself to the task of passing the exam.
म्हणून आपल्याला आपल्या वेळेचं नियोजन करायला पाहिजे आणि असं नियोजन करायला पाहिजे जेणेकरून आपण परीक्षा पास करू.
Or take another example.
दुसरं उदाहरण पाहूया.
If you're going to enter a race, you need to train yourself.
जर आपल्याला शर्यतीत उतरायचं असेल तर आपल्याला स्वतःला प्रशिक्षित केलं पाहिजे.
And you need to think carefully about what has to be done in order to win that race.
आणि आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे की ही शर्यत जिंकण्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे.
You need to train yourself so you build your muscles.
आणि आपल्याला स्वतः परीक्षण दिलं पाहिजे, प्रशिक्षण दिलं पाहिजे जेणेकरून आपले स्नायू तयार होतील.
You need to run over the course you're going to run on.
आणि ज्या ठिकाणी तुम्हाला धावायचं आहे तिथे तुम्ही धावून पाहिलं पाहिजे.
You need to run against people who are very good at running.
आणि जे खूप चांगले धावपटू आहेत त्यांच्या सोबत धावून पाहिलं पाहिजे.
You need to practice, you need to train, you need to stretch yourself.
आणि म्हणून आपल्याला स्वतःला ताणलं पाहिजे आणि स्वतः चांगला सराव केला पाहिजे.
So if you want to achieve any big task, you have to think very carefully and apply yourself very thoroughly.
जर आपल्याला एखादं मोठं ध्येय प्राप्त करायचं असेल खूप काळजीपूर्वक विचार केला पाहिजे आणि काळजीपूर्वक नियोजन केलं पाहिजे.
You need four things.
आपल्याला चार गोष्टींची आवश्यकता आहे.
If you're going to undertake a task, you need four things.
जर हे कार्य हाती घ्यायचं असेल तर आपल्याला चार गोष्टींची आवश्यकता आहे.
First of all, you need inspiration.
सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाहिजे प्रेरणा.
You need desire.
आपल्याला आपली इच्छा पाहिजे.
You have to want to do it, you have to have enthusiasm to do it.
आपल्यामध्ये उत्साह असला पाहिजे आणि काही करण्याची इच्छा असली पाहिजे.
You have to feel, well, this is really important, this is what I want to do.
आणि तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हे फार महत्त्वाचं आहे आणि हेच मला करायचं आहे.
Well, I'm sure you've got that.
आणि मला खात्री आहे की ही इच्छाशक्ती तुमच्याकडे.
Yes, you do want to see a Buddhist India, don't you?
आणि खरोखर तुम्हाला बौद्ध भारत पाहिजे, पाहिजे की नाही?
Yes.
होय की नाही?
Yes. Well, you've got the enthusiasm.
तर तुमच्याकडे तो उत्साह आहे.
You've got the inspiration.
तुमच्याकडे प्रेरणा आहे.
That's very, very good. That's very important.
आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे, फार आवश्यक आहे.
But it's not enough.
परंतु एवढंच पुरेसं नाही.
You can be full of inspiration but nothing happens.
तुमच्याकडे खूप काही उत्साह असू शकतो पण काहीच घडणार नाही.
You can listen to a talk by Subhuti or anybody and you can be very very inspired.
तुम्ही सुबुधीचं प्रवचन ऐकाल किंवा आणखी कुणाचं ऐकाल आणि खूप प्रेरणा तुम्हाला मिळेल.
But by the time you go home, you forgot.
आता घरी जाईपर्यंत हे सगळं आपण विसरून जाऊ.
इन्स्पिरेशन इज नॉट एनफ.
म्हणून प्रेरणाच एक पुरेशी नाही.
इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
ही फार महत्वाची आहे.
यू गॉट दॅट इन्स्पिरेशन.
आणि ही प्रेरणा तुमच्याकडे आहे.
बट देन यू नीड कमिटमेंट.
परंतु ह्याच्या नंतर आपल्याला पाहिजे प्रतिज्ञाबद्धता.
सो जस्ट थिंक अबाउट दिस.
तर ह्याचा विचार करा.
येस यू गॉट दॅट इन्स्पिरेशन. यू वॉन्ट टू सी अ बुद्धिस्ट इंडिया.
तर तुमच्याकडे ही प्रेरणा आहे. तुम्हाला बौद्ध भारत बघायचा आहे.
बट आर यू कमिटेड to the work that's needed to bring about a Buddhist India.
Parantu Bauddha Bharat banavnyasathi nirman karnyasathi tumhi pratijnyabaddha ahat ka?
You think of Baba Saheb.
Tumhi swatabaddal vichar kara.
But he certainly had a great inspiration to work for all his people.
Tar tumhala sorry
he had a great inspiration to work for all his people.
Baba Sahebanna aplya sarva lokansathi kaam karayla khup kai prerana hoti.
But Baba Saheb had tremendous commitment.
परंतु बाबासाहेबांच्या आतमध्ये प्रचंड प्रतिज्ञाबद्धता होती.
नथिंग कुड स्टॉप हिम.
त्यांना कोणी काहीही थांबवू शकत नव्हतं.
At one point he thought that the whole of India was against him.
एक वेळेस बाबासाहेबांना असं वाटलं होतं की संपूर्ण भारत त्यांच्या विरोधात आहे.
But did that stop him?
परंतु ह्याच्यामुळे बाबासाहेबांना कोणी थांबवू शकलं?
No, it didn't stop him.
नाही, ह्या गोष्टीने सुद्धा बाबासाहेबांना
nothing could stop him. Nothing could stop him.
बाबासाहेबांना काहीही थांबवू शकलं नाही.
He had that strength just to keep going, to keep going, to keep going.
बाबासाहेबांमध्ये ती ताकद होती आणि त्यामुळे ते पुढेच जात होते, पुढेच जात होते.
So you need commitment.
म्हणून आपल्याकडे प्रतिज्ञाबद्धता पाहिजे.
So are you committed to creating a Buddhist India?
तर तुम्ही बौद्ध भारत निर्माण करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध आहात?
Well, that louder.
याच्या पेक्षा जोरात आवाज पाहिजे.
Good, good. India is already changing into a Buddhist India.
भारत आता बदलायला लागला आहे बौद्ध भारतामध्ये.
But you need more than commitment.
पण प्रतिज्ञाबद्धतेपेक्षाही आणखी जास्त आपल्याला पाहिजे.
You need a proper plan.
आपल्याकडे योग्य नियोजन पाहिजे.
You need to reflect.
आपल्याला चिंतन केलं पाहिजे.
You need to think carefully about what you're going to do.
आपण काय करायचं आहे ह्याबद्दल आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.
It's a bit like somebody decides in India that they're going to go to Australia.
आता समजा भारतात कोणी असं ठरवलं की आपल्याला ऑस्ट्रेलियाला जायचं आहे.
So they start taking a big hole.
आणि त्या ऑस्ट्रेलियाला जायसाठी त्यांनी भला मोठा खड्डा खोदायला सुरुवात केली.
They're very committed to getting to Australia.
आता ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी बिलकुल पूर्णपणे प्रतिज्ञाबद्ध आहे.
So they start digging to get to Australia.
आणि ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी खड्डा खोदतच आहे, खोदतच आहे.
Well, is that not the best way to get to Australia?
तर हा काय ऑस्ट्रेलियाला पोहोचण्याचा चांगला मार्ग आहे?
There's plenty of inspiration.
खूप प्रेरणा आहे.
There's plenty of commitment.
खूप चांगली प्रतिज्ञाबद्धता आहे.
But there's not a good plan.
परंतु योग्य नियोजन नाही.
It's much easier to go to the airport and get on an airplane.
आता विमानतळावर जाऊन विमानात बसणं सोपं काम आहे.
You need a proper plan.
म्हणून आपल्याला योग्य नियोजन पाहिजे.
You need to think about the best way to do it.
आणि काम करण्यासाठी कोणता उत्कृष्ट मार्ग आहे हे आपल्याला माहित पाहिजे.
Well, I'd be interested to know whether you think you've got a plan.
आणि म्हणून मला ऐकायला आवडेल की तुमच्याकडे कोणतं नियोजन आहे.
I think that collectively we don't really have a plan yet.
मला असं वाटतं की सामूहिकपणे सर्वांचं एक नियोजन आपल्याकडे नाही.
And I think this is what we need to develop.
आणि मला वाटतं की ह्याच गोष्टीची आपल्याला गरज आहे.
We need a proper plan so that we can develop a Buddhist India.
आपल्याला योग्य नियोजन पाहिजे जेणेकरून आपण बौद्ध भारत निर्माण करू.
And I shall talk more about that in the rest of my talk.
आणि माझ्या पुढच्या राहिलेल्या प्रवचनामध्ये ह्याच गोष्टीबद्दल मी बोलणार आहे.
But we need one more thing.
यापेक्षा आपल्याला आणखी एक गोष्ट पाहिजे.
Yes, you need inspiration.
आपल्याला प्रेरणा पाहिजे.
You need commitment.
आपल्याला प्रतिज्ञाबद्धता पाहिजे.
Yes, you need a plan.
आपल्याला नियोजन पाहिजे.
But then you need energetic application.
परंतु यानंतर सुद्धा ह्या कार्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला शक्ती पाहिजे.
You got to actually do it.
प्रत्यक्षात आपल्याला हे काम केलं पाहिजे.
And again, this is what Baba Saheb is a real example of.
आणि ह्याचं बाबासाहेब एक उत्कृष्ट उदाहरण होते.
He was a man who acted.
बाबासाहेब असे गृहस्थ होते जे कार्य करत असायचे.
He thought carefully, then he acted.
बाबासाहेबांनी काळजीपूर्वक विचार केला आणि नंतर कृती केली.
So as always we need to take Babasaheb as our example.
आणि म्हणून नेहमीच बाबासाहेबांना आपण उदाहरण म्हणून पाहिलं पाहिजे.
So we need to build these four factors.
म्हणून आपल्याला ह्या चार गोष्टींचा वाढवल्या पाहिजे.
We need inspiration.
आपल्याला प्रेरणा पाहिजे.
There's plenty of inspiration here.
आणि इथे खूप काही प्रेरणा आहे.
We need commitment.
आपल्याला प्रतिज्ञाबद्धता पाहिजे.
There's plenty of commitment here.
आणि इथे खूप काही प्रतिज्ञाबद्धता आहे.
We need a proper plan.
आपल्याला योग्य नियोजन पाहिजे.
And that we need to develop.
आणि हे आपण वाढवलं पाहिजे.
And we need energetic commitment.
आणि आपल्याला कार्य करण्यासाठी शक्ती पाहिजे, प्रतिज्ञाबद्धता पाहिजे.
In England we say talk is cheap.
इंग्लंडमध्ये आम्ही म्हणतो बोलणं सोपं आहे.
वर्ड्स डोंट कॉस्ट एनीथिंग.
शब्दाला काही पैसे मोजावे लागत नाही.
इट्स ऍक्शन दॅट काउंट्स.
आणि महत्त्वाचं आहे कृती.
इन द एंड वी हॅव टू ऍक्ट.
म्हणून शेवटी आपल्याला कार्य केलं पाहिजे.
सो येस वी नीड an action plan.
म्हणून आपल्याला कार्याचं नियोजन पाहिजे.
We need a plan for how we're going to carry out the Dhamma revolution.
आपल्याला असं नियोजन पाहिजे जेणेकरून आपण हे कार्य कसं करणार आहोत, हे आपल्याला धम्म क्रांती कशी करणार आहे आपल्याला माहित
पाहिजे. We need to think again more carefully about how we're going to convert Buddhism to India to a Buddhist country.
भारताला बौद्ध भारत बनवण्यासाठी आपण कसं कार्य करायचं हे आपल्याला माहित पाहिजे.
सो आय एम गोइंग टू सजेस्ट टुनाइट एन ऍक्शन प्लॅन.
म्हणून आज रात्री मी तुम्हाला ही जी कृतीचं नियोजन आहे ते सुचवू इच्छितो.
दिस इज माय ओन थिंकिंग.
सॉरी,
दिस इज माय ओन थिंकिंग.
हे माझं स्वतःचं चिंतन आहे.
दिस इज बेस्ड ऑन माय रीडिंग ऑफ बाबासाहेब.
आणि बाबासाहेबांचं जे काही मी वाचन केलं आहे त्यावरून मी हे निर्माण केलं आहे.
इट्स बेस्ड ऑन माय रीडिंग ऑफ द बुद्ध.
आणि बुद्धाचं जे काही मी अभ्यास केला त्यावरून हे निर्माण केलंय.
पर्हॅप्स इट्स नॉट द बेस्ट प्लॅन, आय डोंट नो.
होऊ शकतं मी सांगितलेलं नियोजन हे सर्वात उत्कृष्ट नसेल.
बट इट्स अ सजेशन.
परंतु माझी ही सूचना आहे.
इट्स समथिंग दॅट वी कॅन थिंक अबाउट.
आणि ही अशी गोष्ट आहे ज्याचा आपण सगळे विचार करू शकतो.
इफ समबडी कॅन प्रोड्यूस अ बेटर प्लॅन आय विल फॉलो इट.
जर माझ्यापेक्षा चांगलं नियोजन कोणी करत असेल तर मीही त्याचं अनुसरण करेन.
बट वी नीड अ प्लॅन.
परंतु आपल्याला मात्र नियोजन पाहिजे.
वी नीड टू गो अवे थिंकिंग दिस इज व्हॉट आय विल डू.
आपण इथून हे घेऊन जायला पाहिजे की ही गोष्ट मला करायची आहे.
दिस इज व्हॉट आय एम डूइंग टू प्रोड्यूस अ बुद्धिस्ट इंडिया.
आणि हे मी भारताला बौद्धमय करण्यासाठी करणार आहे.
सो आय होप दॅट व्हाइल आय एम स्पीकिंग यू रिफ्लेक्ट ऑन व्हॉट आय एम सेइंग.
आणि मला आशा आहे की जेव्हा मी हे बोलत असेल त्यावेळेस तुम्ही चिंतन करत असाल.
फर्स्ट ऑफ ऑल आय होप यू ट्राय टू डिसाइड व्हेदर यू थिंक आय गॉट गुड आयडियाज.
आणि कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी जे काही सांगतो तेव्हा चांगल्या कल्पना आहेत.
यू माइट हॅव बेटर वन्स.
तुमच्यापेक्षा याही तुमच्याकडे याहीपेक्षा चांगल्या कल्पना असतील.
आय होप यू डू.
आणि मला आशा आहे की तुमच्याकडे अशा कल्पना असतील.
आय एम नॉट अटॅच्ड टू माय आयडियाज.
मी काही माझ्याच कल्पनामध्ये आसक्त नाही.
आय जस्ट वॉन्ट टू सी अ बुद्धिस्ट वर्ल्ड.
मला बौद्ध जग पाहिजे.
आय डोंट केअर हू हाउ वी डू इट. आय जस्ट वॉन्ट अ बुद्धिस्ट वर्ल्ड.
तुम्ही कसं ते बनवता त्या ते महत्वाचं नाही, मला बौद्ध जग पाहिजे.
बट आय एम एज आय एम स्पीकिंग I hope you'll just reflect on what I'm saying.
आणि जसं मी बोलत आहे त्यावेळेस आपण चिंतन करावं मी जे काय बोलतो त्यावर.
And I hope you'll decide, well, yes, this is a good plan.
आणि मला आशा आहे की हा चांगलं नियोजन असेल.
And I hope you'll think, well, how am I doing in relation to that plan?
आणि तुम्हाला विचार करायचा आहे की नियोजन हे कसं आहे.
Some of it you'll already be doing.
यातलं काही कार्य कदाचित तुम्ही आताही करत असाल.
But some of it you could do more.
परंतु या तुम्ही जे करत आहात त्यातलं अधिकाधिक चांगलं तुम्ही करू शकता.
सो मी अबिट यू कुड डू बेटर.
आणि काही कार्य तुम्ही अधिक सुधारू शकता.
सो प्लीज व्हाइल आय एम स्पीकिंग रिफ्लेक्ट ऑन व्हाट आय एम सेइंग.
म्हणून जेव्हा मी बोलतो त्यावेळेस मी जे काय बोलत आहे त्यावर तुम्ही विचार करा.
सो माय ऍक्शन प्लॅन हॅज फोर पार्ट्स.
तर माझ्या एक्सक्यूज मी आय थिंक यू आस्क देम फॉर साऊंड सिस्टम इज गेटिंग लॉट ऑफ व्हिसल्स.
The sound system is giving feedback.
Tara hi je sound system hai khub whistle yete tara vyavasthit kara tum.
That better? Yes, okay. Ask the sound system, okay.
Tumhala awaaz yeto vyavasthit?
Awaaz okay.
Theek hai.
All right. Ah no, whistle. Feedback. Okay.
Theek hai.
Yeah, yeah.
Theek, theek. Okay.
Tick ahead. So the action plan has four parts.
तर आपले या कार्यनियोजनाचे चार भाग आहेत.
The first part is training our minds.
तर पहिला भाग आहे आपल्या मनाला प्रशिक्षण देणं.
The second is forming sangha.
दुसरा आहे संघाची निर्मिती करणं.
The third is spreading dhamma.
तिसरा आहे धम्माचा प्रसार करणं.
And the fourth is engaging in compassionate activity.
आणि चौथा आहे करुणेच्या कृतीला कृतीमध्ये स्वतः सहभागी होणं.
So I'll go through these four and give you some ideas about what you could do under each heading.
आणि या चारही गोष्टी एक एक करून मी तुम्हाला सांगणार आहे.
I hope you will reflect on this.
आणि मला आशा आहे की यावर तुम्ही काही चिंतन कराल.
I hope you'll think that this is at least an adequate plan for the time being.
आणि मला आशा आहे की किमान ह्या वेळेपुरता तरी हे नियोजन चांगले असेल.
And if you think it's a good plan, I hope you'll start to put it into practice.
आणि जर तुम्हाला हे नियोजन चांगले आहे असं वाटत असेल तर मला आशा आहे की तुम्ही ते आपल्या कृतीत उतरवा.
As I say, I know that many of you are already doing some of these things.
आणि मला माहित आहे की तुम्ही बरेच लोक ह्यातल्या बऱ्याच गोष्टी करत असाल.
But the clearer we can be about what we're doing, the more effective we'll be.
परंतु जे काही आपण करत आहोत त्याबद्दल जेवढे जास्त आपण स्पष्ट असू तेवढं चांगलं काम आपण करू.
And only if enough of us put this action plan into effect will we have a Buddhist India.
आणि हे जे कृती जो नियोजन आहे ते जेवढं चांगल्या तऱ्हेने आपण आपल्या कार्यात आणू तेवढ्या लवकर आपण भारत बौद्धमय करू शकतो.
So let's start with the first element of the action plan.
म्हणून आपल्या या कार्यनियोजनाचा पहिला आपण नियोजन पाहू.
That is training the mind.
आणि पहिली गोष्ट आहे मनाला प्रशिक्षित करणं.
Training each of our minds.
आपल्या स्वतःच्या प्रत्येकाच्या मनाचं परिवर्तन.
Each of us training our own mind.
आणि आपण स्वतः प्रत्येकाने स्वतःच्या मनाला प्रशिक्षित करावं.
We are the only person we can really change.
आपणच असे व्यक्ती आहोत जे स्वतःला आपण बदलू शकतो.
You know what it's like when people do things you don't want.
आणि जेव्हा लोक तुम्हाला काय करू नये असा विचार करतात त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं?
Maybe your husband or wife, well, they don't always behave like you'd like them to behave.
आता तुमची पती असेल किंवा पत्नी असेल तुम्हालाच पाहिजे मना तुमच्याच मनासारखं नेहमीच करते असं नाही.
Can you change them?
तर तुम्ही आपल्या पतीला किंवा पत्नीला बदलू शकता?
Well, quite often you can't.
आणि बरेचदा असं आपण करू शकत.
They just do what they want.
त्यांना जे पाहिजे ते करतातच.
Can you change what your children do?
आणि तुमचे मुलं जे करतात ते आपण बदलू शकतो?
To some extent, but in the end they do what they want.
काही प्रमाणात होतं पण शेवटी व्हायचं ते होतं.
You can't change other people always.
तुम्ही काही नेहमीच इतरांना बदलू शकत नाही.
But the one person you can change is yourself.
परंतु एका माणसाला आपण बदलू शकतो आणि ते आहे आपण स्वतः.
So that's where we must start.
आणि इथेच आपण सुरुवात केली पाहिजे.
Once we've changed ourselves, we'll be able to change others.
जेव्हा आपण पहिल्यांदा स्वतःला बदलू त्यावेळेस इतरांना आपण बदलू शकतो.
We must be an example of a new Indian citizen.
आणि आपण नवीन भारताच्या नागरिकाचं एक उदाहरण असलं पाहिजे.
We must be examples of liberty, equality and fraternity in action.
आणि आपण समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला कृतीत उतरवणाऱ्यांचं उदाहरण असलं पाहिजे.
That means we've got to change ourselves so that we are acting on that basis.
याचा अर्थ आपण स्वतःचं परिवर्तन केलं पाहिजे जेणेकरून आपण अशा प्रकारे वागू शकू.
Only when we've changed ourselves will people follow us.
अशा पद्धतीने आपण स्वतःला जेव्हा परिवर्तन करू तेव्हाच लोक आपलं अनुसरण करतील.
बाबासाहेब chose the Buddha Dhamma because the Buddha Dhamma trains the mind.
बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची निवड केली कारण बुद्ध धम्म मनाला प्रशिक्षित करतो.
He said there's no freedom unless the mind is trained for freedom.
बाबासाहेब म्हणतात स्वातंत्र्याला तोपर्यंत अर्थ असत नाही जोपर्यंत स्वातंत्र्याचा उपयोग करण्याचं प्रशिक्षण मनाला असत नाही.
That goes for equality and fraternity too.
आणि बंधुत्व आणि समतेचं सुद्धा असंच आहे.
The mind needs to be trained for liberty, equality and fraternity.
म्हणून आपलं मन समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वासाठी प्रशिक्षित झालं पाहिजे.
So we have to start by training our minds.
म्हणून आपण आपल्या मनाला प्रशिक्षित करण्याने सुरुवात केली पाहिजे.
Babasaheb was very aware that too many leaders are corrupt.
बाबासाहेब याबद्दल त्यांना जाणीव होती की बरेच राजकीय नेते जे आहेत ते भ्रष्ट असतात.
They try to lead people but they themselves are not examples of good behavior.
ते लोकांचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांचं स्वतःचं वर्तन मात्र उदाहरणासारखं नसतं.
Of course there are good leaders.
निश्चितच काही चांगले नेते असतात.
But he emphasized that those who lead the people should be examples of liberty, equality and fraternity.
आणि म्हणून त्यांनी यावर जोर दिला आहे की जे नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांनी समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचं आचरण केलं.
यू गेट समबडी हू गेट अप अँड हू गिव अ बिग स्पीच अबाउट इक्वालिटी.
आता कोणीतरी स्टेजवर उभं राहतं आणि समतेवर खूप मोठं भाषण
देतं.
आता घरी माणूस हा जातो आणि बायकोवर ओरडायला लागतो आणि बायकोकडून नोकरासारखं काम करून
घेतो
आणि आपल्या आसपासच्या लोकांना तो नोकरासारखं वागवतो.
इक्वालिटी विथ हिज माउथ अँड विथ हिज डीड्स इट्स इनइक्वालिटी.
म्हणून त्याच्या तोंडात क्षमता आहे, कृतीत मात्र क्षमता नाही.
वी हॅव टू चेंज ourselves so that we're fit to lead others to liberty, equality.
म्हणून आपण स्वतःचं परिवर्तन केलं पाहिजे जेणेकरून आपण इतरांना समता स्वातंत्र्य बंधुत्व शिकवू शकतो.
So how do we do this?
तर हे आपण कसं करणार?
Well, the Buddha taught the path of Shila, Samadhi, Prajna.
बुद्धाने शील समाधी प्रज्ञेचा मार्ग शिकवलाय.
This is the basis, the most important statement of the Buddhist path.
म्हणून बौद्ध मार्गाचं हे अतिशय महत्त्वाचं विधान आहे.
In the last few weeks of the Buddha's life, he again and again and again taught Shila, Samadhi, Prajna.
बुद्धाने आपल्या शेवटच्या काळामध्ये वारंवार शील समाधी प्रज्ञेची शिकवण दिली.
Baba Sahib goes into this in the Buddha and his Dhamma.
आणि बाबासाहेब भगवान बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये ही गोष्ट सांगतात.
So this is what we need to do in order to train our minds.
म्हणून आपलं मन प्रशिक्षित करण्यासाठी आपल्याला हे केलं पाहिजे.
We need to train ourselves in Shila.
आपण स्वतःला शिलाचरणासाठी प्रशिक्षित केलं पाहिजे.
We need to actually try to change ourselves in accordance with the precepts.
आपण स्वतःला शिलाच्या अनुसार बदललं पाहिजे.
The precepts give us a guide to Shila.
शील जे आहेत, पंचशील जे आहे ते आपल्याला शिलाचरणाचं मार्गदर्शन करतात.
So we need to think every day about those precepts.
म्हणून ह्या शिलांबद्दल आपण दररोज विचार केला पाहिजे.
You're not following Shila just because you recite the precepts.
आता केवळ पंचशील त्रिशरण आपण पठन करतो म्हणून शिलांचं आचरण करतो असं होत नाही.
When I was a boy, I lived in Africa.
जेव्हा मी लहान मुलगा होतो त्यावेळेस आफ्रिकेत राहायचो. आणि आफ्रिकेमध्ये बोलणारे पोपट असायचे. आणि हे जे बोलणारे पोपट फार हुशार
असतात.
आणि मला आठवतंय माझ्या आईचं नाव घ्यायला ह्या पोपटाला
शिकवलं होतं.
आणि माझा हा जो पोपट आहे माझ्या आईचं नाव घ्यायचं आणि आई धावत
यायची. आणि जेव्हा
तिथे आई येऊन पोहोचायची तिला लक्षात यायचं की हा पोपट मला
बोलवतो.
म्हणून या पोपटाला पंचशील म्हणणं पण शिकवू शकता तुम्ही.
पानाती पाटा
असा प्रकारे पोपट म्हणेल पानाती पाटा.
Would that parrot be following Shila?
मग हा पोपट खरंच शिलाचं आचरण करू शकेल का?
After all, it's saying the panchashila.
आता पंचशील तर हा पोपट म्हणतो.
But every time it can, it's stealing nuts.
परंतु प्रत्येक वेळेस मात्र जे काही शेंगदाणे आहे तो चोरून खातोच.
And it's telling lies with its tongue.
आणि आपली जीभ चालवतो आणि खोटंही बोलतोय.
So the parrot is following Shila.
म्हणून हा पोपट काही शिलाचं आचरण करत.
But it can say that the panchashila in good Pali.
परंतु चांगल्या पालीमध्ये मात्र पंचशील म्हणू शकतो.
Brothers and sisters, we must not be like those parrots.
म्हणून बंधू आणि भगिनींनो या पोपटासारखं आपल्याला व्हायचं नाही.
We mustn't be like those parrots just saying the panchashila but not really knowing what they mean, not really applying them.
म्हणून या पोपटासारखं आपल्याला व्हायचं नाही की पंचशील पठन करायचं आणि त्याचा अर्थ काय होतो आणि आचरण कसं करायचं हे मात्र माहित नाही.
That's what we call parrot dhamma.
याला आपण पोपटाचा धम्म म्हणू शकतो.
There are too many parrot Buddhists in India.
भारतामध्ये असे पोपट बौद्ध खूप आहेत.
We must be genuine Buddhists.
म्हणून आपण खरेखुरे बौद्ध असलो पाहिजे.
Yes, we say the panchashila.
म्हणून आपण पंचशील म्हणतो.
But we got to think about the panchashila.
परंतु आपण पंचशीलाचा विचार केला पाहिजे.
We say panati pata and so on.
आपण पानाती पांता म्हणतो वगैरे.
So we need to reflect, well, am I committing harm to other creatures?
आपण हा विचार केला पाहिजे की मी माझ्या कृतीने इतर प्राण्यांना दुखापत करतो का.
Is your way of life causing harm to other creatures?
इतर प्राण्यांना आपल्या जीवन मार्ग जो आहे त्याच्यामुळे हिंसा होते का.
You might think, well, I've not hit anybody today.
तुम्ही विचार करू शकता नाही मी कोणाला आज थापड बिपड काही मारली नाही.
So I'm very good, I'm keeping the first precept.
आता मी चांगला माणूस आहे पहिल्या शिलाचं आचरण करतो.
But it goes further than that, doesn't it?
परंतु शिलाचरण याच्यापेक्षा सखोल जातं.
You can harm other people in so many ways.
इतर लोकांना आपण अनेक प्रकारे दुःख पोहोचवू शकतो.
The tongue is the sharpest weapon you can have.
आपली जीभ जी आहे ते सगळ्यात धारदार शस्त्र आहे.
You can harm people with your tongue so easily.
आपल्या जिभेने आपण लोकांना अतिशय सहजपणे दुःख देऊ शकतो.
So many times a day we just say something harsh about somebody else.
आपण दररोज दिवसातून कितीतरी वेळा इतर दुसऱ्या कोणाबद्दल असं दुखापत करणारं बोलतो.
We spread rumors about them. We talk badly about them.
आपण त्यांच्याबद्दल अफवा पसरवतो, त्यांच्याबद्दल वाईट बोलतो.
That is breaking the first precept.
आणि हे पहिल्या शिलाचा भंग करणं आहे.
So we need to think about the precepts very deeply.
म्हणून आपण शिलांचा अतिशय सखोल विचार केला पाहिजे.
We need to think about them very deeply indeed.
आणि म्हणून अतिशय सखोलपणे या शिलांचा विचार केला पाहिजे.
We take the precept of adinnadana.
आपण अदिन्नदाना हे शील घेतो.
When you think, oh, I haven't stolen anything today.
आणि तुम्ही विचार करता की नाही आज आपण चोरी बिरी काही केली नाही.
Yes, and maybe you haven't stolen anything.
होऊ शकतं तुम्ही जाऊन कोणाची चोरी केली नाही.
But the precept is taking the not given.
परंतु शील आहे जे दिलेलं नाही ते घ्यायचं नाही असं शील आहे.
So you probably wasted people's time.
होऊ शकतं तुम्ही लोकांची वेळ वाया घालवली असेल.
Maybe you've kept them waiting unnecessarily.
होऊ शकतं की ते तुमची वाट पाहत राहिले असतील बिना कारण.
We English, we're very punctual.
आता आम्ही इंग्लिश लोक बरोबर वेळेचे पायिक असतो. जेव्हा आम्ही म्हणतो 7 वाजता भेटायचं तेव्हा 7 वाजताच भेटायचं.
In India, time is more elastic.
भारतामध्ये वेळ जी आहे तशी इलॅस्टिक सारखी असते.
Time stretches and bends.
आणि त्या वेळेला तुम्ही पाहिजे तेवढं ताणू शकता.
But so much time is wasted waiting for other people.
आणि म्हणून कितीतरी वेळ वाया घालवतो आपण दुसऱ्याची वाट पाहण्यात.
So in many ways we waste people's time, we waste people's energy.
म्हणून अनेक पद्धतीने आपण लोकांची शक्ती वाया घालवतो, त्यांचा वेळ वाया घालवतो.
We waste their energies in all sorts of different ways.
आणि अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपण लोकांची शक्ती वाया घालवतो.
So we need to think about each of the precepts very deeply.
म्हणून आपण प्रत्येक शिलाचा अतिशय सखोलतेने विचार केला पाहिजे.
We need to think about the ways in which we could keep those precepts much more deeply.
आणि आपण आपलं शिलाचरण अधिक सखोलतेने कसं करू ह्याचे पद्धती शोधल्या पाहिजे.
I'm not going to go through each of the precepts tonight, but that's something you can do for yourselves.
तर आज रात्रीच मी काय सगळ्या शिलांबद्दल सांगणार नाही, तुम्हाला स्वतः त्याचा विचार करायचा.
Take what each precept says and just think about it much more deeply.
प्रत्येक शील काय म्हणतं हे बघा आणि त्याचा अधिक काळजीपूर्वक सखोल अभ्यास करा.
Only the Buddha, only the Arahants are perfect in Shila.
केवळ बुद्ध किंवा अरहंत असतात तेच शिलामध्ये परिपूर्ण असतात.
Every one of us could practice the precepts more deeply.
आपल्यापैकी प्रत्येक जण शिलाचं आचरण अधिकाधिक सखोलपणे करू शकतो.
So how are we to do that?
तर आपण हे कसं करणार?
By reflecting on the precepts.
तर शिलांवर चिंतन करून आपण असं करू शकतो.
I'm going to suggest a practice that you might like to take up.
मी तुम्हाला एक साधना देऊ इच्छितो जी आपण घ्यावी असं मला वाटतं.
Every day of course you recite the 5 precepts.
तर दररोज आपण पंचशीलाचं पठण करा.
And after you've recited the precepts, just sit for a little bit.
आणि पंचशीलाचं पठण झाल्यानंतर थोडा वेळ शांत बसा.
And just think to yourself, well, okay, panatipata.
आणि मग स्वतःला विचारा, पहिला शिला आहे पानातिपाता.
What have I done to break that precept?
तर ह्या शिलाचा भंग करण्यासारखं मी काय केलंय?
What could I do to keep that precept more perfectly?
आणि ह्या शिलाचं आणखी चांगलं पालन करण्यासाठी मी काय करू शकतो?
So just spend 10-15 minutes reflecting on the precepts.
म्हणून केवळ 10-15 मिनिटं शिलांवर चिंतन करा.
I've had an idea.
माझ्याकडे एक कल्पना आहे.
I know that many of you will be traveling into Bombay each day, up down an hour and a half each way.
आणि तुम्ही अनेक लोक मुंबईमध्ये दररोज 1.5 तास जाण्याने करता प्रवास करत असाल.
While you're on the train, think about the precepts.
जेव्हा तुम्ही ट्रेनवर चढता तेव्हा शिलांचा विचार करा.
That's a very good opportunity.
ते फार चांगली संधी आहे.
So just reflect whenever you can.
आणि जेव्हा तुम्हाला शक्य असेल त्यावेळेस असं चिंतन करा.
If you're doing something that doesn't need much attention, just reflect on the precepts.
जेव्हा तुम्ही असं काही काम करत नसाल ज्याचा खूप शक्ती लागते त्यावेळेस शिलाचा विचार करा.
But you will not improve in your practice of the precepts unless you think about them regularly.
परंतु जोपर्यंत नियमितपणे त्याचं चिंतन आपण करणार नाही तोपर्यंत शिलांचं आचरण आपण सखोलतेने करू शकत नाही.
A very good thing to do is to sit with some friends and talk over the precepts.
आणि फार चांगली गोष्ट होईल जर आपण मित्रांसोबत बसून शिलांबद्दल चर्चा केली तर.
And you could confess where you've fallen short.
आणि जिथे तुम्ही शिलाचरणात कमी पडला आहे त्याची तुम्ही कबुली देऊ शकता.
You can make resolutions to practice more deeply.
आणि अधिक सखोलतेने आचरण करण्यासाठी आपण संकल्प करू शकता.
Now the precepts are not just a matter of not doing things.
शील म्हणजे काय करायचं नाही एवढाच भाग नाही.
If the precepts were just about not doing things, if शील was just about not doing things, a dead man would be the perfect man.
जर शीलाचा अर्थ काय करायचं नाही एवढाच असता तर मेलेला माणूस म्हणजे सगळ्यात चांगला शीलाचरणी असतो.
Because a dead man wouldn't be doing anything wrong.
कारण मेल्यानंतर माणसाला मग काय करण्याची गरजच पडत नाही.
We'd be keeping the precepts perfectly when we were asleep.
म्हणून आपण जेव्हा झोपतो त्यावेळेस परिपूर्ण शीलाचरण करतो.
But keeping the precepts means acting positively.
म्हणून शिलाचरणाचा शिलाचरण करणं म्हणजे विधायकपणे वागणं.
इट मीन्स ऍक्टिंग ऑन द बेसिस ऑफ लव्ह.
याचा अर्थ मैत्रीच्या आधारावर प्रेमाच्या आधारावर कार्य करणं.
इट मीन्स ऍक्टिंग ऑन द बेसिस ऑफ जेनरॉसिटी.
याचा अर्थ दान भावनेच्या आधारावर कृती करणं.
इट मीन्स बीइंग कंटेंटेड.
याचा अर्थ संतुष्ट असणं.
इट मीन्स बीइंग ऑनेस्ट.
याचा अर्थ स्वतःशी प्रामाणिक असणं.
इट मीन्स बीइंग माइंडफुल.
याचा अर्थ स्मृतिमान असणं.
सो वी नीड टू कीप द पॉझिटिव्ह एस्पेक्ट्स ऑफ द प्रीसेप्ट्स एज वेल एज द नेगेटिव्ह.
म्हणून आपण शीलांचा जो विधायक भाग आहे तोही पालन केला पाहिजे आणि नकारात्मक भाग आहे तोही पालन केला पाहिजे.
सो दिस इज द फर्स्ट सजेशन दॅट आय हॅव.
म्हणून माझं हे पहिली सूचना आहे.
अंडर द हेडिंग ऑफ ट्रेनिंग युअर माइंड, think daily about the precepts.
म्हणून स्वतःचं मन प्रशिक्षित करण्याच्या शीर्षकाखाली दररोज शिलांचा चिंतन करा, शिलांवर चिंतन करा.
See where you've fallen short.
बघा की तुम्ही कुठे कमी पडताय.
Make decision to act better in.
आणि अधिक चांगला व्यवहार करण्यासाठी निर्णय घ्या.
Talk with your friends about your practice of shila.
आणि आपल्या मित्रांसोबत शिलाच्या आचरणाबद्दल चर्चा करा.
So the next step in the threefold training is samadhi shiksha.
आणि त्रिविध शिकवणीमध्ये दुसरी शिकवण आहे ती आहे समाधीची.
समाधी मीन्स द डायरेक्ट वर्क अपॉन द माइंड.
समाधी म्हणजे आपल्या मनावर करायचं असलेलं प्रत्यक्ष काम.
इट मीन्स युअरसेल्फ टर्निंग टू युअर माइंड अँड इम्प्रूव्हिंग इट, चेंजिंग इट.
याचा अर्थ आपणच आपल्या मनाकडे वळतो आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करतो.
इट्स ऍक्च्युअली क्वाइट इझी टू चेंज युअर माइंड.
खरं म्हणजे मनाचं परिवर्तन करणं फार सोपं आहे.
वॉट्स यू नो वॉट टू डू यू कॅन चेंज युअर माइंड.
जेव्हा तुम्हाला हे कळतं की काय करायचं त्यावेळेस तुम्ही मनाला परिवर्तन करू शकता.
लेट मी गिव यू अन एक्झाम्पल.
मी तुम्हाला एक उदाहरण देतो.
हे यू ऑल आर, यू ऑल सिटिंग टुगेदर.
तर इथे तुम्ही आहात, सगळे बसलेले आहात.
नाउ जस्ट इमॅजिन दॅट बाबा साहेब वॉज स्टँडिंग हियर.
तर कल्पना करा की बाबासाहेब इथे उभे असते.
जस्ट इमॅजिन दॅट बाबा साहेब वॉज स्टँडिंग हियर.
कल्पना करा की इथे बाबासाहेब उभे आहेत.
आय एम श्युअर यू कॅन सी हिम इन युअर माइंड्स आय.
आता मला खात्री आहे की आपल्या मनचक्षूंसमोर तुम्ही बाबासाहेबांना पाहू शकता.
यू कॅन सी हिम इन हिज सूट.
बाबासाहेब सुटात आहेत.
यू कॅन सी हिम विथ द बुद्ध एंड धम्म अंडर हिज आर्म.
आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म त्यांच्या हाती आहे.
मे बी ही इज saying something to you.
आणि आपलं बोर्ड वर्क करून ते कदाचित तुम्हाला काही सांगत असतील.
Maybe he's saying it's really good that you've all become Buddhists.
आणि कदाचित तुम्हाला हे सांगत असतील की तुम्ही सगळे बौद्ध झालात ही फार चांगली गोष्ट आहे.
Maybe he's saying it's really good that you've left behind the old life.
कदाचित बाबासाहेब हे सांगत असतील की तुम्ही सगळे जुने संस्कार मागे टाकले ही फार चांगली गोष्ट आहे.
Maybe he's saying brothers and sisters let's go forward.
कदाचित ते असं म्हणत असतील की बंधू बहीण भगिनींनो आपण पुढे जाऊया.
So you can see him in your mind's eye.
म्हणून आपण आपल्या मनचक्षूंसमोर पाहू शकतो.
Now just look, how do you feel?
आणि आपल्या आतमध्ये बघा कसं वाटतंय तुम्हाला.
Yes, I'm sure you'll find that you feel very different.
आणि मला खात्री आहे की याच्यामुळे तुम्हाला काहीतरी फरक वाटेल.
You'll find that feelings of devotion are coming up.
आणि तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांबद्दलची श्रद्धा तुमच्या मनात निर्माण होत आहे.
Feelings of happiness are coming up.
आणि तुमच्या मनात काही आनंद निर्माण होत आहे.
And all sorts of feelings connected with Baba Sahib are coming.
आणि बाबासाहेबांच्या संबंधित अनेक वेगवेगळ्या भावना तुमच्या मनात निर्माण होतात.
So you've changed your minds.
आणि अशा तऱ्हेने तुमचं मन तुम्ही बदललंय.
Just by going through that little exercise of imagining Baba Sahib here, you've changed your minds.
तर बाबासाहेबांची कल्पना करण्याच्या छोट्याशा सरावाने आपण आपलं मन बदललंय.
I can feel it in the atmosphere. There's a much stiller, a much more subtle atmosphere.
मला आपल्या वातावरणात सुद्धा जाणवतं की आपण अधिक शांत झालेला आहात.
It's as if Baba Sahib's presence is here with us.
जणू काही बाबासाहेबच आपल्या सोबत उपस्थित आहेत.
That's your minds.
तर हे आपलं मन आहे.
You've changed your minds.
तुम्ही आपलं मन बदललंय.
So this shows the power of the mind.
आणि ह्याच्यामध्ये मनाची शक्ती आपल्याला दिसते.
This is what samadhi is about.
आणि समाधी अशीच असते.
It's about doing exercises that change your mind so that it's much more positive, much more constructed.
Samadhi manje ashi asa sarav karna jachyamula aapla man parivartit hoil ani adhikadik vidayak hoil.
So just remember Baba Sahib.
Baba Sahibanchi aathvan kara.
Just lift your mind up by thinking of Baba Sahib.
Ani Baba Sahibancha vichar karun aapla man aapan unchavto.
You can do this any day.
Aapan darroj asa karu shakto.
Again on the train Olasinga Bombay, you can just think of Baba Sahib.
Ata Ullasnagarla varun Mumbai la jatana train madhe tumhi Baba Sahibancha vichar karu shakta.
You can gain inspiration, you can gain energy from thinking of Baba Sahib.
Baba Sahibancha vichar karun tumhi prerna gheu shakta, tumhala shakti nirman hou shakte.
So in this way we can see that the mind is capable of change.
अशा तऱ्हेने तुम्ही पाहू शकता की मन हे परिवर्तनाची शक्यता असलेलं आहे.
So we can take up practices that help us to develop the mind.
म्हणून आपण अशा साधना घेऊ शकतो ज्याचा उपयोग आपल्या मनाचा विकास करण्याला होऊ शकतो.
We can develop through meditation concentration.
ध्यान साधनेच्या माध्यमातून आपण एकाग्रता वाढवू शकतो.
So that we're able to focus our minds.
जेणेकरून आपलं मन आपण एकाग्र करू शकू.
A lot of the time it's a bit of as if our minds are just hopping from TV channel to TV channel.
आता जसं काही आपण टीव्हीचे चॅनल बदलतो तसं आपलं मन एकातून ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी उड्या मारत असतं.
You know, you sit in front of the TV with your remote control just flicking from channel to channel.
आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही टीव्हीच्या समोर बसतात हातात रिमोट कंट्रोल असतो आणि एकापासून दुसऱ्या चॅनलवर तुम्ही जात राहता.
Well, sometimes our minds are just flicking from channel to channel all the time.
कधी कधी आपलं मन हे एका चॅनलवरून दुसऱ्या चॅनलमध्ये सतत जात राहतं.
So we need to concentrate our mind so we can focus on what's important.
अशा म्हणून आपण आपल्या मनावर एकाग्र होऊ शकतो जेणेकरून आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे ह्याच्यावर आपण लक्ष ठेवू शकतो.
And meditation techniques will help us to do this.
आणि
meditation techniques will help us to do this.
आणि अशा तऱ्हेने ध्यान साधनेची जे पद्धती आहेत आपल्याला मदत करू शकतात.
So for instance there's the anapanasati.
उदाहरणात आहे आनापानसती.
And that will help you to gain concentration.
ही आपल्याला एकाग्रता निर्माण करण्याला मदत करते.
Then through meditation you can purify the mind.
ध्यान साधनेच्या माध्यमातून आपण आपल्या मनाला शुद्ध करू शकतो.
You can rise above negative mental states.
आपण नकारात्मक मानसिक अवस्थांच्या वर उठू शकतो.
You can refine the mind. You can make the mind much more receptive.
आपण आपलं मन शुद्ध करू शकतो अधिकाधिक ग्रहणशील करू शकतो.
So that the mind is tuned in to the truth.
जेणेकरून आपलं मन जे आहे हे सत्यासाठी एक ताण झालेलं असेल.
So through meditation you can change the mind very easily.
म्हणून ध्यान साधनेच्या माध्यमातून अतिशय सहजपणे आपण आपलं मन बदलू शकतो.
If you do these mental exercises you will develop a stronger, more concentrated, more effective mind.
जर आपण ह्या सहे सराव केले तर आपण अधिकाधिक परिणामकारक आणि एकाग्र असं मन निर्माण करू शकतो.
So I really hope that every one of you, if you've not already done so, takes up the practice of meditation.
म्हणून मला आशा आहे की आपण जर आतापर्यंत ध्यान साधना केली नसेल तर ती ध्यान साधना करा.
Personally, I don't mind where you go to learn meditation.
आता तुम्ही कुठे ध्यान साधना शिकता हे काय आणि काय फरक पडत नाही.
Perhaps is meditation here? Can they learn meditation here? Yeah.
तर आपण इथे पण ध्यान साधना शिकू शकता.
So there's meditation taught by the Bhantes here.
भंतेजी इथे ध्यान साधना शिकवतात.
And you probably teach Anapanasati and yes. So these basic techniques will be taught here.
तर ध्यान साधना इथे सुद्धा शिकवली जाऊ शकते.
We in TBMSG also teach Anapanasati and Maitri Bhavana.
आणि TBMSG मध्ये सुद्धा Anapanasati Maitri Bhavana शिकवली जाते.
Goenkaji, he teaches a different sort of technique, but it doesn't matter.
Goenkaji वेगळी ध्यान साधना शिकवतात आपण ती सुद्धा करू शकतो.
Wherever you go, just go.
आणि जे काही आपण जिथे पुढे जाऊ शकतो तिथे जायला पाहिजे.
It doesn't matter which technique you do, just learn meditation.
आता कोणती ध्यान साधना करतो हे महत्वाचं नाही, ध्यान साधना करणं महत्वाचं.
Practice it regularly.
आणि नियमितपणे ध्यान साधना केली पाहिजे.
If you do that, your mind will change.
जर आपण हे केलं तर आपलं मन बदलेल.
And you'll become much more effective as a Buddhist.
आणि आपलं मन बौद्ध म्हणून अतिशय आपण बौद्ध म्हणून फार परिणामकारक हो.
If you can go on shibir.
जर शक्य असेल तर शिबिरावर जा.
That's a very very good way of practicing meditation more deeply.
ध्यान साधना अधिक सखोलतेने करण्याचा हा अतिशय चांगला मार्ग आहे.
Yeah. The Bhantes here they lead meditation retreats.
Bhanteji suddha dhyan sadhana shibir ghetat.
We too in TBMSG we do meditation retreats.
TBMSG madhe suddha apan dhyan sadhana shibir gheto.
Goenkaji does meditation retreats.
Goenkaji dhyan sadhana shibir gheto.
Just go on shibir.
आपण केवळ शिबिरावर जायला पाहिजे.
You'll have a very happy and very effective time.
आणि आपला खूप चांगला आनंदात असा वेळ जाईल.
So please, whatever you do, just learn meditation.
म्हणून आपण जे काही करत असाल तरी जिथे कुठे शिकत असाल ध्यान साधना शिका.
And practice it regularly.
आणि नियमितपणे त्याचा सराव करा.
Then the third step in the threefold training is prajna.
आणि या त्रिविध शिकवणीमधली तिसरी गोष्ट आहे प्रज्ञा.
If we want to spread Buddhism, we need to understand Buddhism.
जर आपल्याला बौद्ध धर्माचा प्रचार करायचा असेल तर आपण बौद्ध धर्म समजला पाहिजे.
We need to know the ideas that Buddhism contains.
बौद्ध धर्मामध्ये जे विचार आहेत ते आपल्याला समजले पाहिजे.
We need to not just know them, we need to understand them.
केवळ माहित असूनच उपयोग नाही, आपल्याला ते समजले पाहिजे.
So we need to hear them, we need to learn them.
म्हणून आपण ते ऐकले पाहिजेत, आपण ते शिकले पाहिजे.
We need to reflect upon them.
आणि त्यावर आपण चिंतन केलं पाहिजे.
So please study the Dhamma.
म्हणून कृपा करून धम्म शिका.
You can go to places like this to hear the Dhamma.
धम्म शिकण्यासाठी अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता.
It doesn't matter where you go, which school you learn from.
कोणत्या शाळेत जाता, कुठे तुम्ही शिकता हे महत्वाचं नाही.
It's all just the Dhamma.
आणि सगळीकडे तुम्हाला धम्म शिकायला मिळेल.
So learn the Dhamma.
म्हणून धम्म शिका.
Read the Dhamma.
धम्म वाचा.
Think about the Dhamma.
आणि धम्माबद्दल चिंतन करा.
Meditate on the Dhamma.
धम्मावर ध्यान करा.
Every day read some Dhamma.
दररोज थोडा ना थोडा धम्म वाचा.
I often suggest that you just take the Buddha and his Dhamma.
मी नेहमी आपणास सुचवत असतो की भगवान बुद्धाने त्याचा धम्म वाचा.
Each day just read one section.
दररोज एक परिच्छेद वाचा.
And just think about it.
त्याच्याबद्दल विचार करा.
Just reflect on it.
त्याच्यावर चिंतन करा.
Again, when you're on your train to Mumbai from Ulhasnagar, just reflect on the Dhamma.
आणि जेव्हा उल्हासनगरहून मुंबईला जाताना ट्रेन मध्ये तुम्ही धम्मावर चिंतन करू शकता.
It's really good opportunity for practice, that train down to Mumbai.
आणि खरंच म्हणजे मुंबईची लोकल म्हणजे धम्म आचरण करण्यासाठी फार चांगली संधी आहे.
I know it's very crowded and very difficult.
मला माहित आहे की फार गर्दी असते, फार कठीण आहे.
I can imagine that the local going down to Mumbai tomorrow full of people thinking about the precepts, trying to practice meditation, trying to reflect on the Dhamma.
आणि मी कल्पना करतोय की जेव्हा मुंबईला लोकल जाईल त्यावेळी सगळे असे लोक भरलेले असतील जे सगळे विचार करतायत धम्म आचरणाचा, शिलाचरणाचा.
It'll be taking Dhamma into Mumbai.
म्हणून इथून आपण मुंबईत धम्म घेऊन जाणार.
Just like every day they take those tiffin boxes into Mumbai.
दररोज तुम्ही जेवणाचे डबे मुंबईत घेऊन जाता.
So we take tiffin boxes of Dhamma into Mumbai.
म्हणून धम्माचा पण डबा मुंबईला घेऊन जा.
So use every opportunity you can to reflect on Dhamma.
म्हणून जी कोणती संधी धम्मावर चिंतन करायची मिळत असेल ती मिळवण्याचा प्रयत्न करा.
Every day study a little bit of Dhamma.
दररोज थोडासा तरी धम्म अभ्यास करा.
Take any opportunity you can to hear Dhamma.
आणि धम्म ऐकण्याची कोणती संधी असेल तर ती मिळवा.
Well, for instance, there are going to be tapes of these talks.
उदाहरणार्थ हे जी प्रवचन होत आहे त्याच्या कॅसेट तुम्हाला मिळतील.
If you find them useful, well, take them.
आणि जर तुम्हाला त्याचा उपयोग असेल तर त्या विकत घ्या.
You could have your headphones and listen to talks while you're on the train.
ट्रेनवर असताना हेडफोन लावा कानाला आणि धम्म ऐका.
I'm sure there are talks here that you could listen to on tape.
आणि मला आशा आहे की इथे सुद्धा तुम्हाला धम्म ऐकता येईल.
Just listen to Dhamma.
केवळ धम्म ऐका.
Talk about Dhamma with your friends.
आपल्या मित्रांसोबत धम्माबद्दल बोला.
A few of you traveling together can sit together and have Dhamma katha.
आणि तुम्ही जेव्हा प्रवास करत असाल तेव्हा एकमेकांसोबत बसून धम्म कथा करा.
Reflect on the Dhamma.
धम्मावर चिंतन करा.
So that's all I've got time to say about training your mind.
आपलं मन प्रशिक्षित करण्यासाठी मला वाटतं एवढं पुरेसं आहे.
It's the basis for everything else.
इतर कोणत्याही गोष्टीचा हा एक प्रकारचा पाया आहे.
If your mind is not trained, you can't change India.
जर आपलं मन प्रशिक्षित नसेल तर आपण भारत बदलू शकत नाही.
You can't change even what's in this body.
या शरीरात काय ते सुद्धा आपण बदलू शकत.
If you haven't changed this, you can't change that.
जर आपण हे बदललं नाही तर आपण बाहेर काय बदलू शकत.
So please take this very seriously indeed.
म्हणून ही गोष्ट अतिशय गंभीरपणे घ्या.
Work on yourselves first of all.
सर्वप्रथम स्वतःवर कार्य करा.
We're always so quick to work on other people.
आपण इतरांवर कार्य करण्यासाठी फारच तत्पर असतो, तयार असतो.
But work on yourself first of all.
परंतु स्वतःवर पहिल्यांदा कार्य करा.
Then my second point, my second area is forming sangha.
माझा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे संघ निर्माण करणे.
Now there are several ways of understanding what we mean by sangha.
संघ म्हणजे काय याचा अर्थ आपण अनेक अर्थाने घेऊ शकतो.
What I mean here is a group of people united by their commitment to the Buddha, Dhamma and Sangha.
तर इथे संघ या शब्दाचा अर्थ मी असा घेतो की असा लोकांचा गट जो बुद्ध धम्म संघासाठी प्रतिज्ञाबद्ध आहे.
Whenever people come together on the basis of the Buddha, Dhamma and Sangha, that is Sangha.
जेव्हा बुद्ध धम्म आणि संघाच्या आधारावर लोक एकत्र येतात तो संघ होतो.
Brothers and sisters, right now we are a sangha.
बंधू आणि भगिनींनो आता आपण सगळे म्हणजे संघ आहोत.
We're all together here, we're listening to Dhamma.
आपण सगळे इथे आहोत, आपण धम्म ऐकत आहोत.
We're in the presence of the Buddha.
आपण बुद्धाच्या सानिध्यात आहोत.
We are a sangha.
आपण संघ आहोत.
While our minds are united in the contemplation of the Dhamma, that is sangha.
धम्म चिंतन करण्यामध्ये मन जेव्हा आपली एक होतात तिथे संघ निर्माण होतो.
But it's really good that we're a sangha that unites many different groups and organizations.
आणि म्हणून आपण अनेक वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन संघ निर्माण करतो ही फार महत्त्वाची गोष्ट.
This is what the whole of India has to be like.
आणि असा संपूर्ण भारत असायला पाहिजे.
We have to translate the whole of India into a sangha.
आपण संपूर्ण भारताला अशा प्रकारे संघात परिवर्तित केलं पाहिजे.
We need sangha for ourselves.
आपल्याला स्वतःसाठी संघ पाहिजे.
We need a circle of friends who share our commitment to the Buddha, Dhamma and Sangha.
आपल्याला आपल्या मित्रांचा असा समूह पाहिजे ज्याच्या सोबत आपण आपला धम्म आचरण जे आहे ते वाटून घेऊ शकतो.
Much of his life Babasaheb was alone.
बाबासाहेब आपल्या आयुष्यामध्ये दीर्घ काळपर्यंत एकटे होते.
He converted to Buddhism on his own.
बाबासाहेबांनी स्वतःने एकट्याने धर्मांतर केले.
He found his way to the Buddha Dhamma on his own.
बाबासाहेबांनी स्वतः धम्माचा मार्ग शोधून काढला.
But Baba Sahib was a very exceptional individual.
परंतु बाबा साहेब मात्र अतिशय विलक्षण असं व्यक्तिमत्व.
Somebody like Baba Sahib is born once in 1,000 years.
बाबा साहेबांसारखे लोक खरं म्हणजे हजार वर्षातून एखाद्या वेळा जन्माला येतात.
He is a very special individual.
आणि म्हणून ते अतिशय विशेष असे व्यक्ती होते.
We are not Baba Sahib.
आपण बाबा साहेब नाही.
We haven't got that same strength.
बाबा साहेबांसारखी शक्ती आपल्याकडे नाही.
We haven't got that same intelligence.
बाबा साहेबांसारखी बुद्धिमत्ता आपल्याजवळ नाही.
But if we come together, we can be Baba Sahib.
परंतु आपण सगळे मिळून एक जर झालं तर आपण बाबा साहेब होऊ शकतो.
Baba Sahib lives in us.
Baba Sahib aaple aat madhe rahatat.
If we come together on the basis of the Buddha Dhamma Sangha, we are Baba Sahib.
Jar aapan Buddha Dhamma ani Sanghacha aadharavar ekatrit yet asu tar aapan Baba Sahib aahot.
And if we can be a real sangha, we will attract others.
Jar aapan khara khura sangha banu shaklo tar aapan itarana sudha aakarshit karu shakto.
People are drawn by harmony.
लोकांना सुसंवादाकडे आकर्षित होत लोक आकर्षित होतात.
आय एम श्योर अदर पीपल सीइंग दिस गॅदरिंग विल थिंक वेल दीज बुडिस्ट्स दैट दे आर सो पॉझिटिव दे आर सो ऑर्डरली.
होऊ शकतं की इतर लोक आपण जे एकत्रित आलो त्याच्याकडे पाहत असतील आणि ते विचार करत असतील की हे लोक किती सुसंवादाने एकत्र येत.
दे से वेल देयर वाज सच अ गुड ॲटमॉस्फियर हियर.
आणि ते म्हणतील की हे किती चांगलं वातावरण इथे आहे.
नो ड्रिंक.
कोणी प्यालेलं नाही.
एव्हरीबडी क्वाइट ऑर्डरली.
प्रत्येक जण शिस्तीत आहे.
एव्हरीबडी क्वाइट रिस्पेक्टफुल.
प्रत्येक जण एक दुसऱ्याचा सन्मान करतात.
And they'll think, well, yes, this Buddhism is something really worth coming to.
आणि ते विचार करतील की खरोखरच या बौद्धांच्या सोबत राहायला पाहिजे.
So we can be an example of the new India.
म्हणून आपण नवीन भारताचं उदाहरण असलं पाहिजे.
We can be an example of the Buddhist India.
आपण बौद्ध भारताचं उदाहरण असलं पाहिजे.
If we come together in a harmonious way, we are an example of what a Buddhist India would be.
जर आपण सुसंवादाने एकत्रित आलो तर बौद्धमय भारत काय आहे याचं आपण उदाहरण बनू शकतो.
There's nothing more attractive than harmony.
सुसंवादासारखं आकर्षण दुसरं कोणतं असू शकत नाही.
There's nothing more attractive than friendship.
मित्रतेसारखं दुसरं आकर्षण काही असू शकत नाही.
If people see that we're friendly with each other, they'll want to come.
जर लोकांना हे दिसलं की आपण एकमेकाशी मैत्रीने राहतो तर ते आपल्याकडे येतील.
If they experience us as very positive, they'll want to be part of us.
आपल्या सोबतचा अनुभव जर त्यांचा विधायक असेल तर ते आपल्याबद्दल विधायक असतील.
So we need to form sangha as an example of a new society.
म्हणून आपण नव समाजाचा उदाहरण म्हणून आपण संघाची निर्मिती केली पाहिजे.
And we need to come together, we need to form sangha so that we can act together.
आपण एकत्र आलो पाहिजे, संघ निर्माण केलं पाहिजे जेणेकरून आपण एकत्रित काम करू शकतो.
So we can cooperate together to do what needs to be done to change India.
म्हणून भारत बदलण्यासाठी आपण एकत्रित येऊन काहीतरी केलं पाहिजे.
For instance, this event, so many people have contributed to it.
उदाहरणात हे जे आता जे इथे कार्यक्रम होत आहे अनेक लोकांनी याच्यामध्ये श्रम दिले.
The Bhantes have given us this evening this opportunity.
बद्दीजींनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली, इथे कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली.
So many people have worked so hard for so many weeks to make this possible.
आणि अनेक लोकांनी अनेक आठवड्यापासून खूप काही परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम उभा केला.
If I just decided I want to give a talk in Ulasnagar and I just turned up, nobody would listen to me.
जर मी असं ठरवलं असतं की मला उल्हासनगर मध्ये प्रवचन द्यायचं आणि सरळ इथे आलो असतो तर मला ऐकायला कोणी नसतं.
But because all my friends have cooperated together, I'm able to address so many of you.
आणि माझ्या सर्व मित्रांनी हे सहकार्य केल्यामुळे आपण एवढे लोक एकत्रित येऊ शकलो.
If we cooperate, we can do so much.
जर आपण सहकार्य करू शकलो तर आपण खूप काही करू शकतो.
If we divide it, we can't do anything.
जर आपण विभक्त असू आपण काहीच करू शकत नाही.
If well, for instance, the people of the Bihara here said, oh no, we don't want those TBMSG people.
समजा इथल्या बिहारातील लोकांनी असा विचार केला असता की टीबीबीसी लोकांना इथे येऊ द्यायचं नाही.
Or if we said, well, we don't want to be with them.
किंवा आपण असं म्हटलं असतं की नाही आपण इथे कार्यक्रम घ्यायचं नाही.
Well, this occasion wouldn't have happened.
तर असा कार्यक्रम घडला नसता.
But because we're cooperating, we can do something together.
परंतु आपण सहकार्य करत आहोत म्हणून आपण असं काही करू शकतो.
So let us cooperate, let us be an example of harmony.
म्हणून आपण सहकार्य करूया आणि सुसंवादाचं एक उदाहरण बनूया.
Let's be an example of liberty, equality and fraternity.
आपण समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचं उदाहरण बनूया.
Let's combine our energies to really change India.
आणि आपल्या सर्वांची शक्ती आपण एकजूट करूया जेणेकरून खऱ्या अर्थाने भारत आपण बदलू.
So I suggest that every one of you tries to find a circle of friends to meet with.
म्हणून मी आशा करतो की आपण प्रत्येकाने आपल्या मित्रांचं एक समूह तयार करा.
Just meet with those friends every week.
दर आठवड्याला आपल्या मित्रांना भेटा.
Maybe 6 or 7 people.
सहा किंवा सात लोक एकत्रित भेटा.
Discuss your own practice of the precepts.
आपल्या शिलाच्या आचरणावर चर्चा करा.
Discuss the Dhamma.
धम्मावर चर्चा करा.
Meditate together.
एकत्रित ध्यान साधना करा.
Go on shibir together.
शिबिरावर एकत्रित जा.
Cooperate together in some sort of Dhamma activity.
धम्म कार्य करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करा.
Deepen your friendship with each other.
आणि एकमेकांसोबत आपली मैत्री सखोल करा.
Find for yourselves a circle of friends who you can cooperate with.
आणि स्वतः अशा लोकांचा समूह निर्माण करा जेणेकरून आपण एकमेकांशी सहकार्य करू शकू.
And that will make your Dhamma life much, much more effective.
आणि ह्याच्यामुळे तुमचं धम्म जीवन जे आहे अधिकाधिक परिणामकारक होईल.
So let's come to my third point.
आता मी माझ्या तिसऱ्या मुद्द्याकडे येतो.
Spread Dhamma.
धम्म प्रचार करणे.
People can only become Buddhists if they know Buddhism.
जर लोकांना बौद्ध धम्म काय हे माहित झालं तरच ते बौद्ध होऊ शकतात.
Who is going to tell them about Buddhism?
म्हणून बौद्ध धम्माबद्दल लोकांना कोण सांगेल?
You.
तुम्ही.
Nobody else.
दुसरं कोणी सांगू शकत.
I can just give a talk every now and again.
मी मध्ये मध्ये येऊन प्रवचन देऊ शकतो.
Other people can give some talks.
इतर लोक काही प्रवचन देऊ शकतात.
But there've got to be so many talks.
परंतु असे अनेक प्रवचन झाले पाहिजे.
We've got to contact so many people.
आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे.
And each of us can do something.
आणि आपल्यापैकी प्रत्येक जण काही ना काही करू शकतो.
बाबासाहेब saw the new Buddhist movement as being based on every single individual.
बाबासाहेबांनी नवीन बौद्ध चळवळ ही प्रत्येक माणसामधून निर्माण झालेली पाहिजे.
He wanted everybody to be able to give conversion, for instance.
उदाहरणार्थ बाबासाहेबांचा असा विचार होता की दरेकाने दरेकाला दीक्षा दिली पाहिजे.
So he saw that every single Buddhist can teach Buddhism to some extent.
आणि म्हणून बाबासाहेबांची ही दृष्टी होती की प्रत्येक बौद्ध काही प्रमाणात कोणीना धम्म शिकवू शकतो.
So each of you, I think, should think about spreading Dhamma.
म्हणून तुमच्यापैकी प्रत्येक जण मला वाटतं धम्म प्रचाराचा विचार करू शकतो.
You need to think, what can you do?
आपण हा विचार केला पाहिजे की आपण काय करू शकतो.
I can't tell you what to do.
मी तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्ही काय करावं.
You need to get together with your friends and think, well, what can we do to spread Dhamma?
तुम्ही आपल्या मित्रांसोबत एकत्रित येऊन चर्चा करू शकता की धम्मासाठी मी काय केलं पाहिजे.
Of course, the first thing you can do is help those who are more experienced to communicate the Dhamma.
तर पहिली गोष्ट म्हणजे जे धम्मामध्ये अधिक अनुभवी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू शकतो.
You can set up in a situation like this.
अशा प्रकारची वातावरण आपण निर्माण करू शकतो.
You can invite an experienced speaker.
आणि अनुभवी जे वक्ते आहेत त्यांना आपण बोलवू शकतो.
You can do all sorts of things to help spread the Dhamma.
आणि धम्म प्रचार करण्यासाठी अनेक अशा गोष्टी आपण करू शकतो.
Whatever you know, you can teach to others.
आपल्याला जे काही माहित आहे ते आपण दुसऱ्यांना शिकवा.
You don't have to be an expert.
आपण काही तज्ञ झालो पाहिजे अशी गरज नाही.
What you don't know, don't teach.
जर तुम्हाला काही माहित नसेल तर ते शिकवू नका.
What you do know, teach.
आणि जे तुम्हाला माहित आहे ते शिकवा.
But the main thing is, make friends with those who are not Buddhists. Not just from Aplelo. From beyond Aplelo. Remember, Sarva Log Aplelo Gahe. That's Bandhutva. That's what Baba Sahib wanted. If there's got to be a Buddhist India, Sarva Log are our brothers and sisters. So make friends with people from different communities. That's the main way in which people will come to Dhamma. They will come because they see that you're a good person. They'll want to find out what it is that you practice. So go out to people from other communities. Teach them what you know. Bring them to classes. Bring them to courses and shibirs. Everybody can do this. You can make connections, you can bring people to the Dhamma. So one more thing under this heading. Somebody came to me today, a young man came to me today and said, please say to the audience tonight this thing. Most of you have got families. Are you communicating the Dhamma to your own children? You need to tell them about the Dhamma. You need to tell them about Shila. You need to tell them about the Buddha. You need to tell them about Baba Sahib. So I think this is very good advice. This is very good advice. You can spread the Dhamma in your own family. If you're not spreading Dhamma there, how can you spread it elsewhere? So, please, you can at least do this. So each of you, please think, what can I do to spread the Dhamma? If each of you brought just one person every year to the Dhamma, well, it would double every year. Have confidence in yourself. Have confidence in the Dhamma. Take the Dhamma to others. So I need to finish my talk. There's a lot more I can say about that. But each of you needs to think for yourself what you can do to spread the Dhamma more. I need to move to my fourth point, which I'll have to deal with very quickly. We need to engage in compassionate activity. There's so much suffering in India. There's so many people in poverty and misery and oppression. We mustn't turn our backs on them. We mustn't turn our backs on them, especially when we ourselves have gained some material advantage. When we get a bit comfortable, we stop thinking about the people who are still in poverty. We stop even seeing them. But there are so many Buddhists even in India who are suffering. And so many people from other communities who are still suffering very much indeed. So we need to do something to help other people with their social, economic, and material problems. So each of us needs to think of doing something. We need to get together with our friends and work out what to do. We need to sit together and think, well, what are the needs of people around us? What can we do to help them? Well, for instance, one of the big things that people need is education. It's very difficult if you're living in the slums to get a decent education. So those of us who've got a good education can do coaching. We can do classes for those who've not got good education. But that's just one idea. But each of us needs to do something to help those who are still suffering. Unless we do this, all our Buddhist work is worthless. If we're not helping those who are suffering, our Buddhist work is helpless. This is useless. Nobody will want to be a Buddhist because they'll think Buddhists are very selfish people. So these are my four action plans. There's so much more I could say about them. I've kept you quite late tonight. I'll be talking about them more at Chunabati on the 23rd of December. But I'd like to offer these as the way in which we can carry out Baba Sahib's vision. If each of us trains our mind, India will change. If we form Sangha, India will change. If we spread Dhamma, India will change. If we engage in compassionate activity, India will change. So what are you doing? Under each of those headings, what are you doing? Could you do more? What more could you do? If you really think about this, you'll be practicing Baba Sahib's vision. If enough of us do these four things, we will gradually change India. And we will gradually change India into a Buddhist land. At the time of Samrat Ashoka, India was a Buddhist land. And it was perhaps as near to a perfect society as there's been. There was welfare for all. There was even welfare for animals. The Emperor Ashoka established hospitals for animals. So it was a perfect society. The forces of counter-revolution swept it away. But Baba Sahib has initiated that revolution all over again. India can again be the great nation it was in Ashoka's time. India can again be the leader of the world. In the time of King Ashoka, India was probably the most enlightened society on this earth. It can be like that again. India can lead the world. This is a great nation with very intelligent, very active, very creative people. But it's spoiled by its present system. Its social system holds it back. But if everybody learns to practice the Dhamma, India will be again the greatest nation on this earth. It's up to us. Baba Saheb's vision is only going to be brought into reality by each and every one of us. Baba Saheb isn't here to do the work for us. Single-handed, he could have changed India. But he didn't live. He's given that responsibility to each and every one of us. Together, we can be like Baba Saheb. The future of Baba Saheb's work is in our hands. I know that we can complete his work. Jai Bheem.
Jai Bheem.